रोमकरांसपत्र अध्याय 11। तर मी विचारितो, देवाने आपल्या लोकास टाकून दिले आहे काय? असे अगदी नाही, कारण मीही इस्रायली अब्राहमाच्या कुळातला बन्यामिनाच्या वंशातला आहे। देवाला ज्याविषयी पूर्वज्ञान होते त्या आपल्या लोकास त्याने टाकिले नाही। एलियाच्या प्रकरणात शास्त्र काय म्हणते हे तुम्हास ठाऊक नाही काय? तो इस्रायला विरुद्ध देवाजवळ विनंती करीतो,
हे प्रभू, त्यांनी तुझ्या संदेष्ट्यास जीवे मारिली, तुझ्या वेद्या खणून पाडिल्या। मी एकटाच राहिलो आहे आणि माझाही प्राण घ्यावयास ते पाहतात।
परंतु देवाचे उत्तर त्याला काय मिळाले?
ज्यांनी बाल मूर्ती पुढे गुडघे टेकिले नाहीत अशी 7,000 मनुष्य मी आपणासाठी ठेवले आहे।
तसेच आताही कृपेच्या निवडीप्रमाणे शेष राहिले आहे, आणि जर हे कृपेने आहे तर कर्मानी नाहीच, असले तर कृपा ही कृपाच नाही तर काय? जे मिळवण्यासाठी इस्रायल खटपट करीत आहे ते त्यास मिळाले नाही, निवडलेल्या लोकास मिळाले आणि वरकड बधीर झाले, या शास्त्रलेखाप्रमाणे झाले।
देवाने त्यास आजच्या दिवसापर्यंत धुंद बुद्धी, दिसू न देणारे डोळे व ऐकू न येऊ देणारे कान दिले।
दावीदही म्हणतो,
त्यांचे मेज त्यास फास, पिळा, अडखळण व प्रतिफळ असे हो, त्यास दिसू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय हो आणि तू त्यांची पाठ सतत वाकी।
तर मी विचारितो, आपले पतन व्हावे म्हणून ते अडखळले काय? असे अगदी नाही, तर त्यास ईर्ष्या उत्पन्न होण्यासाठी त्यांच्या उल्लंघनाने विदेशी लोकास तारण प्राप्त झाले आहे। आता त्यांचे उल्लंघन हे जर जगाची संपत्ती आणि त्यांचा ऱ्हास हा जर विदेशी लोकांची सधनता आहे, तर त्यांचा भरणा झाल्यासही कितीतरी अधिक होईल। तुम्हाला विदेशी लोकास मी हे सांगतो, ज्या अर्थी मी विदेशी लोकांचा प्रेषित आहे त्या अर्थी मी आपल्या सेवेला मोठेपणा देतो, यासाठी की कसेही करून माझ्या जातभाईंमध्ये ईर्ष्या उत्पन्न करून त्यांच्यातील कित्येकास तारावे, कारण त्यांचा त्याग झाल्याने जगाचा समेट होतो, तर त्यांचा स्वीकार झाल्याने मृतावस्थेतून जिवंत होणे याशिवाय काय असेल? प्रथम विभाग पवित्र ठरल्यास कणकेचा गोळाही तसाच ठरेल, आणि मूळ पवित्र तर फांद्याही पवित्र आहे। आता जर काही फांद्या तोडून टाकिल्या आणि तू रांजेतून असता त्याच्या जागी कलम रूपे लाविला गेलास व जैतूनाच्या पौष्टिक मुळाचा भागीदार झालास, तर फांद्यांहून मी अधिक आहे अशी बढाई करू नको। करशील तर मुळाला आधार तू नाहीस, मूळ तुला आधार आहे, हे लक्षात ठेव। तू म्हणशील की माझे कलम लावावे म्हणून फांद्या तोडून टाकिल्या, बरे, अविश्वासामुळे त्या तोडून टाकिल्या आणि विश्वासाने तुझी स्थिती अशी झाली, तर अहंकारी न होता भीती बाळग, कारण जर देवाने मुळाच्या फांद्या राखिल्या नाहीत तर तो तुलाही राखणार नाही। देवाची दया व तीव्रता पहा। पतन झालेल्यांविषयी तीव्रता आणि तुझ्याविषयी देवाची दया, देवाची दया व तीव्रता पहा। पतन झालेल्यांविषयी तीव्रता आणि तुझ्याविषयीची देवाची दया, पण तू त्याच्या दयेत राहशील तर, नाहीतर तूही छेदून टाकला जाशील, आणि ते अविश्वासात न राहिले तर तेही कलम रूपे लावण्यात येतील, कारण त्यांचे पुनः कलम लावण्यास देव समर्थ आहे। जे मूळचे रानटी झाड अशा रान जैतुनातून कापून चांगल्या जैतुनात सृष्टिक्रम सोडून तुझे कलम लाविले, तर ह्या ज्या त्याच्या मूळच्याच फांद्या त्या आपल्या जैतुनात किती आगत्याने कलम लावण्यात येतील। बंधुजन हो, तुम्ही आपणाला शहाणे समजू नये म्हणून या गुजाविषयी तुम्ही आजाण असावे अशी माझी इच्छा नाही। ते हे की विदेशी लोकांचा भरणा आत होईपर्यंत इस्रायल लोक अंशतः बधीर झालेले आहेत, नंतर सर्व इस्रायल लोकांचे तारण होईल असा शास्त्रलेख आहे।
मुक्त करणारा सियोनातून तो याकोबापासून अधर्म दूर करी, जेव्हा मी त्यांची पापे हरण करीन तेव्हा त्याचबरोबर हाच माझा करार आहे।
तुमच्या बाजूने पाहता सुवार्ते संबंधाने ते शत्रू आहे, परंतु निवडणुकीच्या संबंधाने पूर्वजांमुळे प्रिय आहे, कारण देवाला आपल्या कृपादानाचा व पाचारणाचा अनुताप होत नाही। जसे पूर्वी तुम्ही देवाची अवज्ञा करीत होता, परंतु आता तुम्हास त्याच्या आज्ञाभंगाने दया प्राप्त झाली आहे, त्याप्रमाणे तुम्हावरील दयेने त्यांनाही आता दया प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी आता आज्ञाभंग केला आहे। सर्वांवर दया करावी म्हणून देवाने सर्वास आज्ञाभंगाच्या स्वाधीन करून ठेवले आहे।
आहा, देवाची संपत्ती, बुद्धी व ज्ञान ही किती आघात आहे, त्याचे संकल्प किती दुर्नय आणि त्याचे मार्ग किती अनुपलक्ष आहे। प्रभूचे मन कोणी ओळखले आणि त्याचा मंत्री कोण होता, त्याला प्रथम देऊन त्याची फेड मिळेल असा कोण आहे। त्यासपासून त्याच्याद्वारे व तदर्थ सर्व आहे, त्याला युगानुयुग गौरव असो। आमेन।